chinimandi.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
लक्ष्मीगंज साखर कारखाना सुरू करण्याची भाकियूची मागणी. भाकियो गटाने लक्ष्मीगंज साखर कारखाना चालवण्यासह विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी शुक्रवारी राज्यपालांना उद्देशून एसडीएम यांना निवेदन केले. संघटनेचे जिल्हा प्रमुख रामचंद्र सिंग यांनी एसडीएम अरविंद कुमार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सरकारने निवडणुकीच्या वेळी साखर कारखाने चालवण्याचे आश्वासन दिले होते, परंतु सरकार अद्यापपर्यंत आपले आश्वासन पूर्ण करू शकलेले नाही. लक्ष्मीगंजचा बंद साखर कारखाना चालवावा किंवा त्या जागी नवीन साखर कारखाना बांधावा अशी मागणी त्यांनी केली होती. यावेळी भाकियोचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.